आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करताना स्टार्टअपचा वाटा मोलाचा. पंतप्रधानांचा विश्वास. लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी. विदर्भातल्या 5 मतदारसंघांचा समावेश. लडाखला कार्बन तटस्थ प्रदेश करण्यासाठी रस्त्यांवर 0 उत्सर्जक वाहनांनाच परवानगी, अशा प्रकारचा देशातला पहिला प्रयोग. सुदानमध्ये तीव्र कुपोषणाचं संकट, भूकबळींची संख्या वाढण्याची भीती. आणि मुलींना खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी लष्कराद्वारे गर्ल्स कंपनीची स्थापना. आता सविस्तर बातम्या. देशातल्या युवकांचा उत्साह आणि नवोन्मेष यांच्यामुळे स्टार्टअप्सची घौडदौड वाऱ्याच्या वेगानं होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं स्टार्टअप महाकुंभामध्ये गुंतवणूकदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करताना स्टार्टअपचा वाटा मोलाचा असणार आहे असं मोदी म्हणाले. 14 लाख स्टार्टअप आणि 110 युनिकॉर्न यांच्यासह देश स्टार्टअपच्या संख्येत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. कृषी, वस्त्रोद्योग, औषधं, वाहतूक, अंतराळ, योग आणि आयुर्वेदात स्टार्टअप सुरू झाल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्योगांनी पेटंट नोंदणीच्या बाबतीत सावध आणि आग्रही राहावं असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 102 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातल्या रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. राज्यात 48 लोकसभा मतदारसंघ असून एकंदर 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास काल सुरुवात झाली. 27 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 28 तारखेला अर्जांची छाननी होईल. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याबरोबरच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असून याबाबतची अधिसूचनाही काल जारी करण्यात आली. निवडणूक आयोगानं केंद्र, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना रेल्वे तसंच विमानतळांसारख्या सरकारी मालमत्तांवरील सर्व अनधिकृत राजकीय भित्तीपत्रकं त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशभरात अशा अनेक ठिकाणी अनधिकृत राजकीय जाहिराती अजूनही प्रदर्शित केल्या जात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे विविध स्तरातून येत असल्याचं निवडणूक आयोगानं राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं याबाबतीत आपल्या सूचनांचं पालन न केल्याची अथवा अंशतः पालन केल्याची गंभीर दखल घेतली आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती तत्काळ काढून टाकण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. तसंच या संदर्भातील अनुपालन अहवाल आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सादर करण्याच्या सूचनाही निवडणूक आयोगानं दिल्या आहेत. 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय शाश्वतता परिषद काल नवी दिल्लीत सुरू झाली. या 8व्या आंतरराष्ट्रीय शाश्वतता परिषदेला पर्यावरण मंत्रालयाचे संचालक सत्येंद्र कुमार यांनी संबोधित केलं. ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील परस्पर संवाद देशाच्या शाश्वततेसाठी उद्दिष्ट ठरवतात. ग्राहक आणि उत्पादक दोघांनीही त्यांच्या निवडीबद्दल जागरूक असलं पाहिजे असं कुमार यांनी यावेळी सांगितलं. तसंच कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त पर्यावरणपूरक पर्याय देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. रिझर्व्ह बँकेनं देशातील सर्व बँकांना सरकारी कामकाजाकरता त्यांच्या सर्व शाखा रविवारी 31 मार्च रोजी खुल्या ठेवण्याचा सल्ला दिला आहे. चालू आर्थिक वर्षातच बँकांमधील सर्व जमा आणि देय रकमांच्या सरकारी व्यवहारांचा हिशेब पूर्ण करता यावा यासाठी 31 मार्च रोजी बँका सुरू ठेवण्याच्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे. तसंच या दिवशी सुरू असलेल्या बँकिंग सेवांबद्दल योग्य ती प्रसिद्धी द्यावी असं आरबीआयनं बँकांना कळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजपासून सुरू होणारा भूतानचा 2 दिवसीय दौरा पारो विमानतळावरील वाईट हवामानामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या तारखा दोन्ही बाजूंच्या राजनैतिक माध्यमांद्वारे ठरवल्या जातील असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला कार्बन तटस्थ प्रदेश करण्यासाठी अनेक पुढाकार घेण्यात येत आहे. या पुढाकारांचा भाग म्हणून वाहतूक क्षेत्रानं रस्त्यांवर शून्य उत्सर्जक वाहनांना चालना देण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळाच्या सहयोगानं राबवण्यात येत आहे. हायड्रोजन सेल इंधन बसगाड्या सार्वजनिक वाहतुकीसाठी सुरू करण्यात येतील. गेल्या वर्षी लडाखमध्ये 3 आणि 4 चाकी गाड्यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासंबंधी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संवर्धन संस्थेनं तपशीलवार सादरीकरण केलं आहे. येत्या उन्हाळ्यामध्ये लडाखमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे मेळावे आणि गुंतवणूकदार बैठकींचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांच्या दरम्यान गेले वर्षभर सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून त्या देशामध्ये जगातील सर्वात वाईट भुकेचं संकट निर्माण झालं आहे. कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामध्ये लहान मुलांचा बळी जात असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या मानवीय कार्यालयानं दिला आहे. सुदानच्या लोकसंख्येच्या 1/3 म्हणजे 18 दशलक्ष लोकांना अतिशय तीव्र अन्न टंचाईचा सामना करावा लागत आहे. उत्तर डार्फर भागातील झमझम शिबिरामध्ये दर 2 तासांनी एक लहान मूल दगावत असल्याचं या कार्यालयानं सांगितलं. आगामी महिन्यामध्ये या प्रदेशात 2,22,000 अधिक लहान मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष इस्रायल हमास आणि युक्रेन युद्धाकडे लागलं असल्यानं सुदानमधील संकटाकडे दुर्लक्ष होत असल्याचं संयुक्त राष्ट्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी खेदपूर्वक सांगितलं. जनरल अब्देह फत्तह बुरहान यांच्या नेतृत्वातील लष्कर आणि मोहम्मद हमदान यांच्या नेतृत्वातील निमलष्करी समर्थक दलांच्या दरम्यान दीर्घकालीन तणावामुळे सुदानमध्ये गेल्या वर्षी एप्रिलपासून हे संकट उभं राहिलं आहे. इंडोनेशियाच्या निवडणूक आयोगानं अधिकृतपणे प्राबोवो सुबियांतो यांना इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून घोषित केलं. 72 वर्षीय माजी जनरल यांना त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 51 मतांपैकी 58.59% मतं मिळाली, तर त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी एनिस बस्वेदन यांना केवळ 2.95% मतं मिळाली. आयोगानं विद्यमान राष्ट्रपती जोको विडोडो यांचा मुलगा जिब्रान राका बुमिंग यांना नवे उपराष्ट्रपती म्हणून घोषित केला. 20 ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रपती आपला पदभार स्वीकारणार आहेत. मतदान 14 फेब्रुवारी झालं होतं. यावर्षी जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये रशिया आणि बेलारुसच्या खेळाडूंना उद्घाटन सोहळ्याच्या संचलनात सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं काल जाहीर केलं. समितीचे संचालक जेम्स मॅक्लिऑड यांनी सांगितलं की तटस्थ ध्वजाखाली या स्पर्धांमध्ये खेळणारे खेळाडू संचलनात सहभागी होणार नाहीत. हा निर्णय म्हणजे ऑलिम्पिकच्या भावनेचीच पायामल्ली असल्याचं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं आहे. युक्रेनसोबतच्या संघर्षानंतर रशिया आणि बेलारुसच्या खेळाडूंना अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. धनुर्विद्या, ऍथलेटिक्स, मुष्टीयुद्ध आणि भारत तोलन या 4 खेळांमध्ये मुलींचं नैपुण्य घडवण्यासाठी भारतीय लष्करानं आर्मी स्पोर्ट्स गर्ल्स कंपनीची स्थापना करून एक क्रांतिकारी पुढाकार घेतला आहे. पुण्यातील लष्कराच्या क्रीडा संस्थेनं काल उद्घाटनाच्या दिवशी देशभरातून 980 मुलींची निवड चाचणीमध्ये सहभाग घेतला. 12 ते 16 वर्ष वयोगटातील या मुलींनी निवडलेल्या खेळांमध्ये उत्कृष्टता गाठण्यासाठी ही कंपनी एक मंच ठरणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करताना स्टार्टअपचा वाटा मोलाचा, पंतप्रधानांचा विश्वास. लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी. विदर्भातल्या 5 मतदारसंघांचा समावेश. लडाखला कार्बन तटस्थ प्रदेश करण्यासाठी रस्त्यांवर शून्य उत्सर्जक वाहनांनाच परवानगी, अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रयोग. सुदानमध्ये तीव्र कुपोषणाचं संकट, भूकबळींची संख्या वाढण्याची भीती आणि मुलींना खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी लष्कराद्वारे गर्ल्स कंपनीची स्थापना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.